प्रेषितांची कृत्ये अध्याय 10। कर्नल्य नावाचा मनुष्य कैसरियामध्ये राहत होता। तो इटलिक नावाच्या पलटणीत शताधिपती होता। कर्नल्य हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता। तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे। एके दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कर्नल्याला दृष्टांत झाला। त्याने तो स्पष्टपणे पाहिला। त्या दृष्टांतात देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला,
कर्नल्या।
कर्नल्य देवदूताकडे पाहू लागला। तो भयभीत झाला होता।
काय आहे प्रभू?
देवदूत कर्नल्याला म्हणाला,
देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे। ज्या गोष्टी तू गरिबांना दिल्या आहेत त्या देवाने पाहिल्या आहेत। देवाला तुझी आठवण आहे। तू यापो गावी माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊन ये। शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात। तो शिमोन नावाच्या चांभराच्या घरी राहत आहे। त्याचे घर समुद्राजवळ आहे।
कर्नल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला। नंतर कर्नल्याने त्याचे 2 विश्वासू नौकर व 1 धर्मशील शिपायाला बोलावून घेतले। कर्नल्याने या 3 घडलेले सर्व काही सांगितले आणि त्यांना यापोला पाठविले। दुसऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली। ती दुपारची वेळ होती। त्याच वेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला। पेत्राला भूक लागली होती। त्याला खायला पाहिजे होते। ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली आणि आपल्या समोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काहीतरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले। त्या चादरीत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते। उदाहरणार्थ चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी त्यात होते। नंतर एक वाणी पेत्राने ऐकली,
पेत्रा उठ, यापैकी कोणताही प्राणी मारून खा।
पण पेत्र म्हणाला,
मी तसे कधीच करणार नाही प्रभू। जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही।
पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली,
देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अपवित्र म्हणू नकोस।
असे 3 घडले। मग त्या सगळ्या गोष्टीवर स्वर्गामध्ये पुन्हा घेतल्या गेल्या। पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला। ज्या लोकांना कर्नल्याने पाठविले होते त्यांना शिमोनाचे घर सापडले। ते दाराजवळ उभे होते। त्यांनी विचारले,
शिमोन पेत्र येथेच राहतो काय?
पेत्र अजून सुद्धा या दृष्टांताविषयीच विचार करीत होता। पण आत्मा त्याला म्हणाला,
ए 3 तुला शोधित आहे। उठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे। काही संशय न धरता त्यांच्या बरोबर जा।
मग पेत्र खाली त्या माणसांकडे गेला। तो म्हणाला,
तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे, तुम्ही येथे का आलात?
ती माणसे म्हणाली,
एका पवित्र दूताने तुम्हाला आमंत्रित करण्याविषयी कर्नल्याला सांगितले होते। कर्नल्य हा शताधिपती आहे। तो चांगला धर्मशील मनुष्य आहे। तो देवाची उपासना करतो। सर्व यहुदी लोक त्याचा आदर करतात। तुम्हाला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे।
पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले। दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या 3 गेला। यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले। दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरिया शहरात आला। कर्नल्य त्याची वाट पाहत होता। त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते। जेव्हा पेत्र आत गेला तेव्हा कर्नल्य त्याला भेटला। कर्नल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला अभिवादन केले। पण पेत्र म्हणाला,
उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे।
पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले। पेत्र त्या लोकांना म्हणाला,
तुम्ही हे जाणता की यहुदी मनुष्याने इतर जातींच्या लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहुदी नियमाला धरून नाही, पण देवाने मला दाखविले आहे की मी इतर मनुष्य मात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये। याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलवण्यास आले तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता कृपा करून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलाविले?
कर्नल्य म्हणाला,
4 दिवसांपूर्वी माझ्या घरामध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे 3 वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्या समोर उभा राहिला. त्याने लखलखीत चमकदार कपडे घातले होते. तो मनुष्य म्हणाला, कर्नल्या, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो. म्हणून यापोया शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे. तेव्हा मी लागलीच तुम्हाला निरोप पाठविला. तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हाला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हाला दिली आहे ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता इथे देवासमोर जमलेले आहोत.
पेत्राने बोलायला सुरुवात केली.
मला आता हे खरोखर समजले आहे की देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो त्याला देव स्वीकारतो. व्यक्ती कोणत्या देशाची आहे हे महत्वाचे नाही. देव यहुदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे. येशू सर्वांचा प्रभू आहे. सगळ्या यहुदा प्रांतात काय घडले हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात यवानाने लोकांना बाप्तिस्माविषयी गालिलात जो संदेश दिला त्याने झाली. नासरेतच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्मा व सामर्थ्य देऊन ख्रिस्त बनविले. येशू सगळीकडे लोकांच्यासाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. त्यामुळे देव येशू बरोबर आहे हे दिसून आले. येशूने संपूर्ण यहुदी प्रांतात आणि येरुसलेमात जे ते केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्याला खिळले. परंतु देवाने 3रा दिवशी त्याला जिवंत केले. देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले. परंतु सर्वच माणसांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत. येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्न पाणी सेवन केले. येशूने आम्हाला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंताचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हाला आज्ञा केली. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहेत असे म्हणतात.
पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला. यहुदी विश्वासणारे जे पेत्राबरोबर आले होते ते चकित झाले. यहुदी नसलेल्या लोकांवर सुद्धा पवित्र आत्मा ओतला गेला. यामुळे ते चकित झाले आणि यहुदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहुदी लोकांनी पाहिले. मग पेत्र म्हणाला,
या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आम्हाला मिळाला त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.
म्हणून पेत्राने कर्नल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्या बरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंती केली.